गणना अध्याय 21. अरादाचा कनानी राजा नेगेबमध्ये राहत होता. इस्रायल लोक अथारीमवरून जात आहेत हे त्याने ऐकले. म्हणून राजा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाहेर पडला आणि त्याने त्यांच्यातील काही लोकास कैद केले. नंतर इस्रायल लोकांनी परमेश्वरास खास वचन दिले, परमेश्वरा, या लोकांचा पराभव करायला आम्हास मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ, आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करू. परमेश्वराने इस्रायल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्रायल लोकास कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्रायल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले. इस्रायल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले, परंतु लोक अधीर झाले. त्यांनी मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, तू आम्हास या रानात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले, साप लोकास चावले आणि बरेच इस्रायल लोक मरण पावले. लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुझ्याविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो, तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हास माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर, हे साप आमच्यामधून काढून टाक. तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला. इस्रायल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले. नंतर ओबोथ सोडून त्यांनी इये अबारीमाला मवाबाच्या पूर्वेकडे रानात तळ दिला. तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला. ते तेथूनही निघाले आणि अर्नोन नदीच्या पैल तीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम अमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती. म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात पुढील शब्द लिहिलेले आहेत, सुफातला वाहेब व अर्नोनाची खोरी, त्या खोऱ्याची उतरण आर शहराकडे वळते आणि मवाबाच्या सरहद्दीपर्यंत खाली जाते. तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले, ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहीर आहे. माझ्यासाठी लोकास एकत्र जमव, म्हणजे मी त्यास पाणी देईन. नंतर इस्रायली हे गाणे गायले, विहीर उसळून ये, त्यासंबंधी गाणे गा. आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली, त्यांच्या राजदंडांनी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली. मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला. लोक मत्तानाहून नहालियेलला गेले. नंतर ते नाहिलियेलासहून बाथोमाला गेले. लोक बाथोमाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरून वाळवंट दिसते. इस्रायल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सिहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले, आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजमार्गावरूनच जाऊ. पण सिहोन राजाने इस्रायल लोकास त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्रायल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्रायल लोकांशी युद्ध केले, पण इस्रायलाने त्याच्यावर तलवार चालविली. नंतर त्यांनी अर्नोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला. ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते. इस्रायल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे राहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला. हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सिहोन राहत होता. पूर्वी सिहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सिहोनाने अर्नोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता. यावरून ते म्हणीमध्ये बोलतात. ते म्हणतात, हेशबोनाला या, पुन्हा सिहोनाचे शहर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या. हेशबोनामधून आग निघाली आहे. ज्वाला सिहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचिराख झाले आणि अर्नोनाच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत. हे मवाबा, तू हाय हाय करशील. कामोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सिहोन याने कैद करून पकडून नेले. पण आम्ही सिहोन जिंकले आहे. दिबोनापर्यंत हेशबोन सर्व नष्ट झाले आहे. आम्ही नोफा जे मेदबाजवळ पोहोचते तेथपर्यंत त्यांचा सर्व पराभव केला आहे. याप्रमाणे इस्रायल लोक अमोऱ्यांच्या देशात राहू लागले. मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकास पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले. नंतर इस्रायल लोक बाशानाच्या रस्त्याला लागले. बाशानाचा राजा ओग याने त्याचे सैन्य घेतले व तो इस्रायल लोकांशी लढावयास निघाला. तो त्यांच्याबरोबर एद्रेई येथे लढला. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, त्याला भिवू नकोस, कारण मी तुला त्याच्यावर, त्याच्या सर्व सैन्यावर आणि त्याच्या देशावर विजय दिला आहे. तू हेशबोनामध्ये राहणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सिहोन याचे जे केलेस तेच याचेही कर. तेव्हा त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या सर्व सैन्याला इतके मारले की त्याच्या लोकांपैकी कोणी जिवंत उरला नाही. मग त्यांनी त्यांचा सर्व प्रदेश घेतला.